नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. गोंयांत पेट्रोलाचो उणाव ना अशें गोवा पेट्रोल डिलर्स असोसिएशन संघटनेन पत्रकार परिशद घेवन स्पश्ट केला. गोंयांत इंधनाचो मुबलक साठो आसा अशी माहिती ह्या वेळार संघटनेचे अध्यक्ष नरहर ठाकूर हांणी दिल्या. गोंयांत दर सप्तकांत नेमान पेट्रोल टँकर येवपाक लागल्यात. पेट्रोलाच्या दरांत उतार चढाव हे विशीं अजून तरी कांय आदेश येवंक ना अशें तांणी म्हळां.
पेट्रोल और डीजल आज यार क्रूड ऑयल अगर लेता है तो गवर्नमेंट को फॉरेन करेंसी में इंपोर्ट करना पड़ता है, तो इसमें हमारी फॉरेन करेंसी बच सकी. पेट्रोल और डीजल और 100 साल तक रहेगा या नहीं रहेगा ये भी मालूम नहीं, तो जितना कम अभी यूज कर सकते हो उतना ज्यादा देर तक हम यूज कर सकते. गोवा में बिल्कुल पेट्रोल का और डीजल का कोई शॉर्टेज नहीं है, 15 दिन का स्टॉक अभी है. और ये जो रिप्लेनिशिंग होता है शिप से, वो हर हफ्ते में एक शिप आती है.
काल साकवाळच्या बिट्सपिलांनी हे शैक्षणिक संस्थेत शिकपी आणिक एका विद्यार्थ्यान आत्महत्या करपाची घडणूक उकताडार आयल्या. हे खबरेची दक्षिण गोंय जिल्हो समितीन दखल घेवन त्याविशीं चौकशी सुरू केल्या. दक्षिण गोंयची जिल्होधिकारी आणि ह्या जिल्हो समितीच्यो अध्यक्ष एग्नाक्लिटस हांणी पत्रकारांक ही माहिती दिली. या विद्यार्थ्याच्या कुडीचे पोस्टमार्टम जाले उपरांत ह्याविशीं अधिक माहिती मेळप शक्य आसा अशें तांणी सांगलें. काल सकाळी वेर्णा पुलिसांक ह्या आत्महत्या प्रकरणाची माहिती मेळ्ळ्या उपरांत तांणी घडणुकेच्या जाग्यार वचून मुळावी चौकशी सुरू केल्या. जिल्हो समितीच्या वांगड्यांनी ह्या सुवातेर वचून काल पळोवणी केली. बीड शिक्षण संस्थेत शिकपी विद्यार्थ्यांक मानसीक भलायकेविशीं आधार मेळचो ह्या खातीर फावो ते उपाय घेतल्यात, तरी आत्महत्या कित्याक जातात ह्याविशीं समिती चौकशी करतले अशें तांणी सांगलें. इतले मजगती साश्ट तालुक्यातल्या एका गावात एका 12वीची परिक्षा दिल्ल्या 17 वर्सांच्या विद्यार्थ्यान आत्महत्या केल्ल्याची कागाळ मायणा कुडतरी पुलिसांत नोंद जाल्या. ह्याविशीं पुलीस चौकशी करतात अशी माहिती मायणा कुडतरी पुलीस स्टेशनाचे निरीक्षक कपिल नायक हांणी दिल्या. येत्या शैक्षणिक वर्सा खातीर सरकारी महाविद्यालयांनी कंत्राटी आणि व्याख्याते तत्वाचेर 265 पदां भरतले. सहाय्यक प्राध्यापक, समुपदेशक, ग्रंथपाल पदां खातीर उमेदवारांकडल्यान अर्ज मागोवपी जायरात जारी जाल्या. सरकारी महाविद्यालय साखळे, सरकारी महाविद्यालय खांडोळा, सरकारी महाविद्यालय केपे, संत सोयरोबानाथ आंबिये सरकारी महाविद्यालय विर्नोडा, सरकारी महाविद्यालय मडगाव, गृहविज्ञान महाविद्यालय कांपाल आणि संगीत महाविद्यालय आल्तिनो या महाविद्यालयात ही पदां भरतले. बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, बिझनेस लॉ, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, कॉमर्स, कॉम्प्युटर सायन्स, इकॉनॉमिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, इंग्लिश, हिंदी, ज्योग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, कोकणी, मराठी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, मॅनेजमेंट, फिजिक्स, पॉलिटिकल सायन्स, सायकॉलॉजी, सोशियॉलॉजी, स्पोर्ट्स सायन्स, झुऑलॉजी, फूड न्यूट्रिशन, टेक्सटाईल अँड क्लोदिंग, ह्युमन डेव्हलपमेंट, तबला, हार्मोनियम, वोकल, थिएटर आर्ट्स, लायब्ररियन, शारीरिक शिक्षण संचालक, महाविद्यालय समुपदेशक अशी ही पदां आसात. वाळपयच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरात जाल्ल्या कथीत वैजकी घाळपणाक लागून पाय वगडायिल्ल्या 70च्या 11 वर्सांच्या भुरग्याच्या कुटुंबियांक भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी आपल्या वैयक्तीक ट्रस्टा वतीन 25 लाख रुपयांची अर्थीक मजत जाहीर केल्या. ही घडणूक दुर्दैवी आसा आणि फुडें अशी घडणूक जावची न्हय म्हणून सरकारान सगळ्या सरकारी हॉस्पिटलांची तपासणी करपा खातीर आणि खर वैजकी नेम तयार करपा खातीर भलायकी सचिव, भलायकी सेवा संचालक, भलायकी विभागाचे सल्लागार फ्रेझेलो अरोजो आणि हेर अधिकाऱ्यांचो आसपाव आशिल्ली एक समिती स्थापन केल्या असे भलायकी मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. पंडित योगराज नायक प्रतिष्ठान कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्यान सर्गेस्त पंडित योगराज नायक हांका संगीतात्मक श्रद्धांजली कार्यावळ स्वरयोगी 2026 घडोवन हाडल्या. ही कार्यावळ आयज सांजे 6 वरांचेर पणजी पाट्यार कला आणि संस्कृती विभागाच्या संस्कृती भवनात जातली. ही आसा एक कळोवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी. खबरावाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403-001 हांगा सादर करचो. हवामान खात्याच्या अदमासा प्रमाण काल सावन 18 मे मेरेन गोंयांत उष्ण आणि दमट हवामानाची परिस्थिती चालूच उरपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.